आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेचा वित्त आणि पतधोरणाचा द्वैमासिक आढावा प्रसिद्ध. रेपो दर 6.6% कायम. विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं केंद्रीय गृहविभागाच्या बैठकीत प्रतिपादन. 5,000 पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये सानुग्रह अनुदान जमा. दररोज टप्प्याटप्प्यानं निधी जमा होणार असल्याची नागपूर जिल्हा प्रशासनाची माहिती. आणि सर्वसामान्यांना हक्काची घरं देण्यास शासन वचनबद्ध. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचं नागपुरात आश्वासन. भारतीय रिझर्व्ह बँकेनं वित्त आणि पतधोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त आणि पतधोरण विषयक समितीनं एकमतानं घेतल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे रेपो दर पूर्वीप्रमाणे 6.6% कायम राहील. इतर व्याजदरातही बदल झालेला नाही. गेल्या 3 आढाव्यांमध्येही व्याजदर बदलले नव्हते. जुलै महिन्यात टोमॅटो आणि इतर भाज्यांचे दर वाढल्यानं चलन फुगवटा निर्देशांकात वाढ झाली. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दरवाढ निवळली. या 2 महिन्यात अन्न आणि इंधन वगळता इतर उत्पादनांच्या ग्राहक मूल्य निर्देशांकात घट झाली असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. मात्र यंदाच्या खरीप हंगामात पाऊस काहीसा कमी झाल्यामुळे कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनांवर मंदीचं सावट आहे. तसंच जागतिक स्तरावर अन्न आणि इंधनाच्या दरात सतत चढ उतार होत असून त्याचाही परिणाम देशातल्या महागाई निर्देशांकावर होऊ शकतो. 2023-2024 या वर्षासाठी रिझर्व्ह बँकेनं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5% राहील असा अंदाज वर्तवला आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 6.6% राहील असाही अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे. वैयक्तिक हमीवर घेतल्या जाणाऱ्या कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बँका आणि बँकांखेरीजच्या वित्तीय कंपन्यांनी ही कर्ज देताना जोखमीच्या दृष्टीनं योग्य ती काळजी घ्यावी असं दास यांनी सांगितलं. एकीकडे नक्षलवाद्यांचा प्रतिबंध करताना दुसरीकडे गेल्या वर्षभरात नक्षलग्रस्त भागात विविध विकासाच्या योजना परिणामकारकपणे राबवणं सुरू असल्यानं गडचिरोलीसारख्या भागातील नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यात आम्ही लवकरच यशस्वी होऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते आज दिल्लीतील विज्ञान भवनात गृहमंत्रालयानं आयोजित केलेल्या डाव्या विचारसरणीमुळे निर्माण झालेल्या उग्रवादाच्या परिस्थितीबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी नक्षल प्रभावित भागात रेल्वेचं जाळं पसरवण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की गडचिरोली, छत्तीसगड आणि तेलंगणा या सीमावर्ती भागात रेल्वेचं जाळं विकसित केलं तर त्याचा विकासासाठी खूप फायदा होईल. तेलंगणातील मंचेरियल ते सिरोंचा आणि पुढे छत्तीसगडमधील भोपाळपट्टणम ते जगदलपूरपर्यंत, त्याचप्रमाणे अहेरी ते शिरपूर कागजनगर रेल्वे नेटवर्क विकसित केलं तर सूरजागडच्या पोलाद प्रकल्पाला आणि एकंदरीतच विकासाला फायदा होईल. नक्षलग्रस्त भागात विशेष पायाभूत सुविधांसाठी 57.50 कोटी निधीस मंजुरी दिल्याबद्दल केंद्राचे आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले की नक्षलवाद्यांची पकड खिळखिळी करण्यासाठी पुढील 2 वर्षात अधिक तीव्रतेनं ऑपरेशन करण्यात येईल. राज्यानं गडचिरोली जिल्ह्यात खाणकामाला परवानगी दिली असून सूरजागड खाणीचं काम सुरू झाल्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 5,000 लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. लॉयड मेटल्स लिमिटेडच्या माध्यमातून 20,000 कोटी खर्चून एकात्मिक स्टील प्लांट उभारला जात आहे, ज्यामुळे 7,000 लोकांना रोजगार मिळेल अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. कोरोना काळात महाविकास आघाडीच्या याच आरोग्य यंत्रणेनं सक्षम काम केलं होतं. आपल्या सरकारनंतर राज्याची दुर्दशा झाल्याचं ठाकरे म्हणाले. औषधांचा पुरवठा होत नाही हा रुग्णालयांचे अधिष्ठाता किंवा डॉक्टरांचा दोष नाही. या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग CBI चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे यांनी केली. दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयात होणाऱ्या मृत्यूवर राजकारण बंद करण्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत गोरेगाव इथं इमारतीत लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आज नवी दिल्ली इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या घटनेत मृत्युमुखी झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली. दुर्घटनेतल्या जखमींचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या घटनेत 58 जण जखमी झाले आहेत तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नागपूर महानगरात 23 सप्टेंबरला झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसानं क्षतिग्रस्त झालेल्या नागरिकांच्या खात्यामध्ये गुरुवार 5 ऑक्टोबरपासून 10,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान जमा होणं सुरू झालं आहे. दररोज टप्प्याटप्प्यानं निधी जमा होईल असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत 22,834 पंचनामे पूर्ण झाले असून जवळपास ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी सुटलेल्या घरांचे पंचनामे पुन्हा सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं. 23 सप्टेंबरला महानगरात निर्माण झालेल्या परिस्थितीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं महानगरपालिका प्रशासनाची मदत घेतली आहे. सर्व भागातील पंचनामे तातडीनं पूर्ण व्हावे यासाठी सध्या 50 चमू कार्यरत आहेत. जवळपास 180 कर्मचारी दररोज युद्धपातळीवर पंचनाम्यांचे काम करत आहे. दरम्यान ज्यांचे पंचनामे झाले नाही त्यांनी संयम ठेवावा. प्रशासनाकडून सर्वांचे पंचनामे करण्यात येतील तसंच पंचनामा झालेल्या परिवाराच्या खात्यामध्ये सानुग्रह निधी टप्प्याटप्प्यानं जमा होईल. प्रत्येकाच्या खात्यात हा निधी टप्प्याटप्प्यानं जमा होणार आहे. त्याबद्दल कोणत्याही अफवांना बळी पडू नये असंही नागपूर जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. सामान्य माणसाला हक्काचं घर मिळावं यासाठी राज्य शासन वचनबद्ध असून त्या दिशेनं कार्य सुरू आहे. तसंच इतर मागास विकास विभागाच्या वतीनं राज्यात 10,00,000 घरं बांधण्याचं कार्य सुरू आहे. या दोन्ही अभियानांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन करत या क्षेत्रातील कंपन्यांसमोर असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल असं प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज नागपूर इथं केलं. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल नरे डको विदर्भ यांच्या वतीनं आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचं उद्घाटन सावे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. इतर मागास प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं मोदी आवास घरकुल योजना राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत राज्यात 10,00,000 घरं बांधण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद आणि अन्य विभागाच्या वतीनं ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये ही घरं बांधण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूर शहरात पायाभूत सुविधांचं जाळं मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये विदर्भासह राज्यातील एकंदर 70 रिअल इस्टेट कंपन्या सहभागी झाल्या असून 6 ते 8 ऑक्टोबरपर्यंत हा एक्स्पो सर्वांसाठी खुला राहणार आहे. संपूर्ण देशात सर्वप्रथम महाराष्ट्रानं दिव्यांग मंत्रालय सुरू केलं आहे. दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे. या माध्यमातून दिव्यांगांना सशक्त करण्यात येईल असं प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांनी बुलढाण्यात केलं. दिव्यांग कल्याण विभागातर्फे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान बुलढाणा शहरात आज सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडलं. दिव्यांगांना अंत्योदय कार्ड वितरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा यामुळे दिव्यांगांना मदत देणं शक्य होईल. शासनानं कोतवाल भरती जाहीर केली आहे यामुळे दिव्यांगांना आरक्षण नाही. मात्र जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेऊन कोतवाल आणि कंत्राटी भरतीमध्ये दिव्यांगांना सामावून घ्यावं असं आवाहन बच्चू कडू यांनी यावेळी केलं. नागपूरच्या इतिहासात प्रथमच नागपूरच्या खेळाडूनं आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम केला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओजस देवतळेच्या आईवडिलांशी संवाद साधून आनंद व्यक्त केला आणि त्याचं कौतुक केलं. आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळे यानं बुधवारी आर्चरी मिक्स टीम कंपाऊंड इव्हेंटमध्ये भारताला सुवर्णपदक प्राप्त करून दिलं, तर गुरुवारी आर्चरी मेन्स कंपाऊंड टीम इव्हेंटमध्ये सुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेचा वित्त आणि पतधोरणाचा द्वैमासिक आढावा प्रसिद्ध. रेपो दर 6.5% कायम. विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं केंद्रीय गृहविभागाच्या बैठकीत प्रतिपादन. 5,000 पूरग्रस्तांच्या खात्यांमध्ये सानुग्रह अनुदान जमा. दररोज टप्प्याटप्प्यानं निधी जमा होणार असल्याची नागपूर जिल्हा प्रशासनाची माहिती. आणि सर्वसामान्यांना हक्काची घरं देण्यास शासन वचनबद्ध. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचं नागपुरात आश्वासन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.